कोणी तारण प्राप्त झाले त्यांनी हा दृष्टांत करावा. ऍक्च्युली इफ आय एम नॉट मिस्टेकन दिस मॅथ्यू 28 इज द इन्सिडेंट वेअर 500 आर गॅदर्ड अँड नॉट जस्ट द अपॉसल्स. सो इट इज इवन द विमेन द अर्ली बिलिव्हिंग चर्च 500 ऑफ देम.
Yeah, I'd agree with that too. Yeah.
So it applies to even right. members.
But even that was a close number still. Mm. But it should be all the church because of that command. Teach them everything.
Mm.
Observe. Even this command to make disciples, yep. you tell them to everyone. So,
so even if pastors are discipling young guys, they have to now pass it on.
That is the vision. Now, it's going to take time till they're ready to be able to do that. Mm. But that is the vision. And that's how this is going to spread globally.
Should baptism be required for the discipline?
Should baptism be required?
Means... म्हणजे शिष्य घडवण्यासाठी वैयक्तिक माझा बाप्तिस्मा झाला पाहिजे पहिला. ओके, सो इफ समबडी हु इज नॉट नॉट अ लीडर इन द चर्च, इफ ही हॅज डिसायबल्ड समबडी, देन कॅन ही बॅप्टाइज नॉट जस्ट पास्टर्स.
शिष्य घडवायचे ना, पण त्यांचं बाप्तिस्मा झालेलाच पाहिजे.
ओके, समटाईम्स सम पीपल दे people want to receive Christ and we are teaching them and all that, but for baptism they are delaying. So is that also a part of discipleship to give the baptism? I mean, is it one of the aspects of discipleship, even baptism, or can it be, you know, delayed, or can it be
first you should be baptized and then disciple?
Oh, like that.
Oh, yeah. Disciple others.
No, that same person.
Teaching. See, is it like baptism and then teaching, or while teaching is going on baptism, mm-hmm. or first teaching then baptism? Yeah. How does it?
Well, I would say there should not be a great delay if you have confessed Christ to be baptized. That's the example we have in the New Testament.
आणि नव्या करारामध्ये जास्त विलंब होता कामा नये, की एका व्यक्तीने म्हटलेलं आहे की नाही मी पापापासून फिरलो, मी येशूचा स्वीकार केलेला आहे, मग जास्त विलंब करता कामा नये.
Now there may be reasons why you delay, such as for little children you want to perhaps see their fruit so that they can confess Christ on their own.
काही लहान मुलं आहेत, त्यांनी जर का प्रभूला स्वीकारलं आहे, पण काही विलंब आपण लावतो त्यांचं फळ बघण्यासाठी जीवनाचे.
But for the most part, that's why we must preach the priority of this confession.
म्हणून आपण प्राधान्य द्यायला पाहिजे ह्या किती महत्त्वाचं आहे हे बाप्तिस्म्याचं कबुली, उघड उघड कबुली.
To stay not baptized is disobedience.
आणि बाप्तिस्मा न घेणं आणि तसंच बसणं हे अवज्ञा आहे.
And so a discipler who's disobedient is not a good disciple.
आणि जर का मी शिष्य घडवू इच्छितोय आणि जर का मी बाप्तिस्मा द्यायला विलंब देतोय तर मी चांगला शिष्य घडवणार नाही. Would have definitely wanted to be Baptist.
absolutely.
तर ते उदाहरण काय काय लोक देतात की तो जो मरणारा चोर त्याचा कुठं बाप्तिस्मा झाला, टाळाटाळ करायचा प्रयत्न करतात. पण जर का त्या चोराचं जीवन येशूने म्हणजे त्याला सोडवलं असतं त्या क्रूस कामावरून, तर नक्कीच अगोदरच्या मंडळीमध्ये सामील होऊन त्याने बाप्तिस्मा घेतलाच असता. कारण ते नवीन हृदयाचं ते चिन्ह आहे की तो आज्ञा पालन करू इच्छितो. लगेच तो म्हणतो की मी बाप्तिस्मा घेण्यापासून कोण मला वंचित राखल, आणि तर लगेच घेतो बाप्तिस्मा. तर कधी कधी आपण लोकांना विचारतो त्यांच्या विश्वासाबद्दल आणि मग ते म्हणतात की नाही मी ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तर मग लगेच द्यायचा का? काही काही लोक अजून मग विचारपूस करण्यासाठी अजून फळ पाहण्यासाठी वेळ ठेवतात, तर कसं करायचं?
The way Community Bible Church does is we do interview.
आणि त्यांच्या मंडळीमध्ये ते मुलाखत घेतात अशा लोकांची.
Because the command is that they confess the Lord.
आणि ती आज्ञा आहे की प्रभूची कबुली त्यांनी द्यायला पाहिजे.
So the interview is only finding out are they able to accurately confess the Lord in the gospel.
आणि त्यांच्या मुलाखतीचा हेतू असा आहे की हे जे लोक म्हणतात माझं तारण झालेलं आहे, ते त्या घटकेला प्रभूचा स्वीकार किंवा प्रभूला कबूल करण्यामध्ये ते योग्य मुखाने ते करू शकतील का?
आणि
पण आम्ही असं काही तिकडं अटी अशा लावत नाही. आणि मग तिथं दोन वडील असतात त्या मुलाखतीमध्ये, किंवा एक वडील आणि नेता असतो.
Child baptism
is legal or
not? We believe in believer's baptism.
Yeah.
So long as the child confesses belief, they can confess it accurately. And yeah.
Is there a rule in the government law in US that they should be 18 and above? Or?
No such rule is in the US.
आपले याच्यात काय नियम नाही. विश्वास ठेवलेला आहे असं ते योग्यपणे स्पष्टपणे त्यांचा विश्वास सांगू शकतील. तर मग
That then you seek to disciple them. You seek to take them and teach them and confront their sin. But you cannot control.
Okay.
Yeah, you can't control how their behavior is going to be. And, you know, that's where discipline comes in, that we have guidance for. Gotten saved in those relationships of teaching the Bible in that. And then they become instantly discipled. But the ones you want to invest in, we're going to look at that, 2 Timothy 2:2, faithful men.